अनुवाद अध्याय 17 परमेश्वरास यज्ञात अर्पण करावयाचा गोऱ्हा किंवा मेंढरू यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या नगरात राहायला लागल्यावर एखादे दुष्कृत्य घडल्याचे तुमच्या कानावर आले, परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळले, परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध म्हणजे आज्ञांचे उल्लंघन करून ते सूर्य चंद्र किंवा आकाशातील तारांगण इतर दैवतांची पूजा करू लागले, अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्या बाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्य इस्रायलामध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची खात्री झाली तर ही दुष्कृत्य करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही त्या व्यक्तीला शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगडधोंड्यांनी मरेपर्यंत मारा. त्या व्यक्तीच्या दुष्कृत्याला 2 किंवा 3 साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करू नका. प्रथम साक्षीदारांनी मारायला हात उचलावा, मग इतरांनी मारावे. अशा प्रकारे आपल्यामधून अमंगळपणा निपटून काढावा. एखादे खुनाचे प्रकरण, 2 व्यक्तींमधील वाद किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायनिवाडा करणे तुम्हास अवाक्याबाहेरचे वाटेल. या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल. तेव्हा परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे. तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्यावा. या समस्येची सोडवणूक ते करतील. परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हास सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते सर्व कुचराई न करता अंमलात आणा. तुला ज्या सूचना ते देतील व जो निर्णय तुला सांगतील त्याप्रमाणे कर. त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासून उजवी डावीकडे वळू नको. जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याचे तेथे हजर असणाऱ्या याचकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्यास चांगले शासन करा, त्यास मृत्यूदंड द्या. इस्रायलातून या नीच मनुष्याचे उच्चाटन करा. हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरून ते पुढे उन्मत्तपणा करणार नाही. तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या देशात तुम्ही जात आहात, त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे राहाल. मग इतर राष्ट्रांप्रमाणे आपण आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हास वाटेल. तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तीची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये. त्याने स्वतःसाठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नये. घोडदळ वाढविण्यासाठी त्याने मिस्रामध्ये माणसे पाठवता कामा नयेत, कारण तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये असे परमेश्वराने बजावले आहे. तसेच त्यास बऱ्याच स्त्रिया असू नयेत, कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत्त होईल. सोन्या रुपयाचाही फार साठा त्याने करू नये. राज्य करायला लागल्यावर त्याने स्वतःसाठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक लेवी यांनी आपल्याजवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे. नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने तो परमेश्वर देवाचे भय बाळगायला शिकेल. म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्यास स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलित होणार नाही. अशा प्रकारे वागल्यास तो व त्याचे वंशज इस्रायलावर दीर्घकाळ राज्य करतील.